बॉलिवूडमधल्या बायोपिक्सचा ट्रेंड असो किंवा मग गाण्यांमधल्या रिमिक्सचा ट्रेंड असतो, आपल्या लाईफमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ट्रेंडिंग असतात आणि त्या दर महिन्याला चेंज सुद्धा होत असतात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ आणि सध्या जो सगळ्यांच्या आयुष्यात ट्रेंड आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक एक लोक ते फॉलो करतात, ते म्हणजे फिटनेसचा ट्रेंड. अगदी फिटनेस स्नॅकिंग वगैरे अशा गोष्टी सगळ्या संकल्पना अशा सुरू झालेल्या आहेत. पाणी पिताना सुद्धा साधं पाणी प्यायचं नाही बरं का, मी सुद्धा ना ते डिटॉक्स वॉटर पित असते, म्हणजे पाण्यामध्ये थोडासा लिंबू टाकलेला असतो, मग थोडंसं पुदिन्याचे पानं टाकलेले असतात, कधी कधी पाण्यामध्ये तो सब्जा असतो ना जो पाण्यात टाकला की असा छान फुगतो आणि मग तो माशांच्या डोळ्यासारखा वगैरे दिसतो. याच्यासाठी मला ऑफिस मध्ये खूप जास्त चिडवत असतात, पण ऑफिसमधले आम्ही दोघ जण आहोत हे अशा प्रकारचं मी पाणी पित असतो. सो या सगळ्या गोष्टी आपण फिटनेस म्हणून फॉलो करत असतो. आता तो सकाळचा एक ग्लास गरम पाणी, त्याच्यामध्ये थोडासा लिंबू आणि मध, इथपासून सुरू झालेलं ते जे फिटनेस स्नॅकिंग आहे ना, ते तिथपासून जातं ते डायरेक्ट इंटरमिटंट फास्टिंग, म्हणजे फक्त 8 तासाच्या विंडोमध्ये खायचं आणि बाकी वेळी खायचंच नाही. अगदी भुकेने मेला तुम्ही तरी चालेल, किंवा मग कीटो डाएट जे काही नवीन निघालंय ते आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी फिटनेसचा ट्रेंड सध्या निघाला. युट्यूबवरती आपण एखादा व्हिडिओ बघतो आणि मग लगेचच ते फॉलो करायला जातो, लगेच महिन्याभरानंतर काहीतरी नवीन फॉलो करायला जातो. या सगळ्या गोष्टी फिटनेसच्या बाबतीतल्या ट्रेंडिंग असल्या तरी सुद्धा तुमच्या लाईफमध्ये अजून काय काय ट्रेंडिंग आहे बरं? सध्या एक्झाम्स ट्रेंडिंग आहेत, गर्मी ट्रेंडिंग आहे आणि अजून नाही त्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत. तुमच्या लाईफमधली ती सगळ्यात जास्त ट्रेंडिंग गोष्ट कुठली आहे सांगा पटकन. तुम्ही कॉल करू शकता मला 9607007935 वर, 9607007935 डायल करून सांगा तुमच्या लाईफमध्ये काय ती ट्रेंडिंग गोष्ट. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.